रसिक श्रोते हो, आता वळूया पुढील नोंदीकडे. नोंद आहे जैव रेणू अर्थात बायो मॉलिक्यूल. सजीव निर्मित पदार्थांच्या रेणूंना सामान्यपणे जैव रेणू असं म्हणतात. या पदार्थांमध्ये कर्बोदके, मेद, प्रथिने, न्यूक्लिक आम्ले, संप्रेरके आणि जीवनसत्वे या पदार्थांचा समावेश होतो. याखेरीज चयापचयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जे पदार्थ तयार होतात त्या पदार्थांचाही समावेश जैव रेणूंमध्ये करतात. या सर्व पदार्थांमुळे पेशीतील वेगवेगळ्या जीवरासायनिक क्रिया घडून येतात. त्यामुळे सजीवांच्या दृष्टीने हे पदार्थ अतिशय महत्वाचे असतात. सजीवांच्या संरचनेत आणि श्वसन, पचन, अभिसरण, उत्सर्जन, प्रजनन, चेता क्रिया इत्यादी जीवन प्रक्रियांसाठी जैव रेणूंचा वापर होतो. आता कर्बोदके याविषयी माहिती जाणून घेऊ. जैव रेणूतील कार्बनी संयुगात कर्बोदकांचे प्रमाण सर्वाधिक असते. कर्बोदके ही पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइडे किंवा पॉलिहायड्रॉक्सी किटोने असतात. कवक, वनस्पती आणि प्राणी यामध्ये कर्बोदके विपुल प्रमाणात आणि विविध स्वरूपात असतात. कवकांमध्ये कर्बोदके ही कायटीन, सेल्युलोज किंवा दोन्ही स्वरूपात असतात. वनस्पतींमध्ये सेल्युलोज पदार्थ स्टार्च, लिग्निन, सुक्रोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज इत्यादी स्वरूपांमध्ये कर्बोदके आढळतात. प्राण्यांच्या पेशीमध्ये ग्लुकोज आणि ग्लायकोजेन ही कर्बोदके असतात. दुधातील लॅक्टोज या कर्बोदकाचं रूपांतर शेवटी ग्लुकोजमध्ये होतं. सर्व सजीवांमध्ये विविध क्रियांसाठी ग्लुकोजचा वापर होतो. आता आपण मेद म्हणजे काय ते बघू. मेद ही अल्कोहॉल आणि मेदामले यापासून तयार झालेली उच्च रेणूभाराची एस्टरे आहेत. सजीवांमध्ये मेद सामान्यपणे आढळतात. ते ग्लिसेरॉल किंवा कोलेस्टेरॉल ही अल्कोहॉले आणि पामिटिक आम्ल, स्टीयरिक आम्ल, ओलीइक आम्ल अशा आम्लांपासून तयार झालेली असतात. जैवपटलांमध्ये मेदपदार्थ हे मुख्य घटक असून ते सर्व प्रकारच्या सजीवांच्या पेशींमध्ये आढळतात. शरीरातील ऊर्जेचा स्रोत म्हणून मेदपदार्थाचे महत्व आहेच आहे. हृदय, वृक्क आणि यकृत या अवयवांभोवती आवरण तयार करणं, वातावरणाच्या बदलानुसार शरीराचं संरक्षण करणं, शरीराच्या वाढीसाठी मेदामले तसंच मेद विद्राव्य जीवनसत्वांचा, कुठली जीवनसत्व, अ, ड, ई आणि के यांचा पुरवठा करणं ही मेदांची मुख्य कार्ये आहेत. सरकी तेल, मका तेल, शेंगदाणा तेल तसंच चरबी, मधमाशांच्या पोळ्यातील मेण, देवमाशाचे तेल ही सजीवांपासून मिळणारी काही मेदपदार्थांची उदाहरणे आहेत. आता आपण प्रथिने म्हणजे काय ते बघूया. सजीवात आढळणारी प्रथिने ही नायट्रोजनयुक्त संयुगे असून ती अमिनो आम्लांपासून तयार होतात. शरीरात अमिनो आम्ले जोडून प्रथिने तयार होण्याची किंवा जनुकाच्या संकेतानुसार होते आणि विशिष्ट प्रथिन विशिष्ट जनुकाच्या संकेतानुसार तयार होते. वाटाणा, घेवडा, भुईमूग, बदाम, गहू या वनस्पतींपासून तर मांस, अंडी, दूध इत्यादी प्राणीज पदार्थांपासून प्रथिने मिळतात. अल्बुमिन, ग्लोब्युमिन, प्रोटामिन, ग्लोबिन, ग्लुटेनिन, कोलॅजेन, इलॅस्टीन, केराटीन, न्यूक्लियो प्रथिने, फॉस्फो प्रथिने, मेद प्रथिने, हिमोग्लोबिन, मेलॅनिन ही प्रथिनांची काही उदाहरणं आहेत. शरीराच्या वाढीसाठी आणि संरचनेसाठी प्रथिने आवश्यक असतात. विकरे हाही प्रथिनांचाच एक प्रकार आहे. अन्नाच्या पचनासाठी आणि चयापचयासाठी विकरे आवश्यक असतात. न्यूक्लिक आम्ले सर्व सजीवांना आवश्यक असणारे हे मोठ्या रेणूभाराचे जैव रेणू आहेत. न्यूक्लिक आम्ले दोन प्रकारची असतात, डीएनए आणि आरएनए. सर्व सजीवांच्या पेशीद्रव्यात आणि केंद्रकात न्यूक्लिक आम्ले आढळतात. शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांचे संश्लेषण करणे आणि जनुकीय साहित्याचे एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये संक्रमण करणे हे न्यूक्लिक आम्लांचे मुख्य कार्य आहे. आता जीवनसत्वांकडे वळू. जीवनसत्वे सर्व सजीवांच्या वाढीसाठी आणि आरोग्याच्या रक्षणासाठी कर्बोदके, मेद व प्रथिने याच्याबरोबर जीवनसत्वांची आवश्यकता असते. जीवनसत्वांचे मेदविद्राव्य आणि जलविद्राव्य असं वर्गीकरण करतात. अ, ड, ई, के ही मेदविद्राव्य जीवनसत्वे आहेत, तर ब समूह जीवनसत्वे, क जीवनसत्व ही जलविद्राव्य जीवनसत्वे आहेत. जीवनसत्वांच्या त्रुटींमुळे त्रुटीजन्य विकार उद्भवतात. आता आपण संप्रेरकांकडे वळूया. शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींमध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट रासायनिक पदार्थांना संप्रेरके असे म्हणतात. संप्रेरकांची क्रिया हळूहळू होते आणि त्यांचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात. टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन, इन्शुलिन, ग्लुकागॉन, पॅराथार्मोन, थायरॉक्सिन, वृद्धी संप्रेरक इत्यादी संप्रेरके काही वेळा जास्त प्रमाणात स्त्रवतात, तर काही वेळा कमी प्रमाणात स्त्रवतात. त्यामुळे काही विकार उद्भवतात, जसे इन्शुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो. ही नोंद अनिल गारोडे यांनी लिहिली आहे.